सजलेला अंबारीन हत्ती सजलेला हत्ती सजलेला खाना निघाला अंबारीन हत्ती सजलेला खाना निघाला खाना निघाला आला तो महाराष्ट्राला आला तो महाराष्ट्राला महाराष्ट्राला तुझा पुरी प्रवेश केला तुझा पुरी प्रवेश केला पाहून त्या मंदिराला पाहून भवानी मंदिराला खानाचा क्रोध भडकला क्रोध भडकला मंदिरात येतात खानाना ती भवानी मातेची मूर्ती पाहिली आणि त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि खान भवानी मातेला काय म्हणत आहे ऐ भवानी माता बताओ तुम्हारा चमत्कार नहीं तो मैं मेरा चमत्कार दिखा दूंगा भक्त त्यांना घातला मूर्तीला भक्त त्यांना घातला मूर्तीला घातला मूर्तीला बरोबर आणलेल्या वडाराला त्यानं सांगितलं की मंदिरामध्ये असणाऱ्या सर्व मूर्त्या फोडायला सुरुवात करा त्यानं घातला मूर्तीला घातला मूर्तीला कानाचा क्रोध भडकला उद्ध्वस्त केलं मंदिराला केलं मंदिराला गिरहाजी
केलं मंदिराला गिरहाजी केलं मंदिराला गिरहाजी
महाराष्ट्राची तुळजा भवानी या देवीला भ्रष्ट केल्यानंतर या खानाचं लक्ष गेलं पंढरपुराकडं हे पंढरपूर म्हणजे अरे या भूलोकीचा वैकुंठच आहे हजारो लाखो वारकरी या पंढरीच्या पायी वाऱ्या करत असतात आणि अशा या पंढरी नगरीमध्ये अफजल खानानं प्रवेश केलेला आहे पंढरीचा खाना तो आला खाना तो आला पंढरीचा खाना तो आला खाना तो आला देवा पुढे कापी गाईला देवा पुढे कापी गाईला नंगानाचा त्याने घातला त्याने घातला गिरहाजी
त्याने घातला गिरहाजी त्याने घातला गिरहाजी
या पंढरी नगरीमध्ये काया कापायला सुरुवात झाली गरिबांच्या मुली या पळवून आणल्या जाऊ लागल्या आणि त्यांच्यावर बलात्कार होऊ लागले या खानानं कित्येक शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान केलं होतं खान असं का करत होता तर खान हा धूर्त होता खानाला खात्री होती की असं केल्यानंतर तरी तो शिवाजी राजा मला धरण्यासाठी येईल शिवाजी राजानं सुद्धा खानाचे हे अत्याचार हे बलात्कार आपल्या डोळ्यांनी पाहिले होते पण शिवाजी राजा काहीच करू शकत नव्हता कारण राजांनी विचार केला की एवढ्या मोठ्या फौजेशी आपल्या इतक्या छोट्याशा फौजेचा निभाव लागणार नाही